1952 साली दादांचा दिनक्रम ठरलेला असायचा. संध्याकाळी 5 वाजता रेशनिंग ऑफिसमधली नोकरी संपली की धावत पळत VT ला गाडी पकडायची. म्हणजे आजच्यासारखी चौथ्या सीटसाठी नाही तर लिंबूवाला मार्केटच्या ओढीनं. आणि मग संध्याकाळी दादरला लिंबूवाला मार्केटमधल्या त्या लिंबूवाल्या चाळीत संगीताची धुंद मैफिल जमायची. दादा, वसंत प्रभू, मारुती की, दामोंडा माळी आणि मग आसपासचे जे कोण येतील ते भाजी विक्रेते. त्या काळी वसंत प्रभूंकडे स्वतःची पेटी देखील नव्हती. मग मारुती कीर यांच्याकडनं पेटी आणली जायची. ह्यातलं मारुती कीर हे नाव कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना अपरिचित असेल, पण वसंत प्रभूंचं कुठलंही गीत त्या काळी मारोतरावांच्या तबल्याचा ठेका लागल्याशिवाय पूर्ण होत नसे. म्हणजे अगदी आजच्या माझ्या पिढीतल्या तरुणांना सांगायचं तर आजचे हिंदीतले आघाडीचे संगीत दिग्दर्शक राहुल देव बर्मन यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून जे मारुती हे नाव रजतपटावर येतं तेच हे मारुती कीर. आज मारुतरावांच्या वयाची 60 झाली तरी हिंदीतली रेकॉर्डिंगसुद्धा त्यांच्या वाचून अडून राहतात ही वस्तुस्थिती आहे. तर अशा या बुजुर्गांच्या बरोबरची लिंबूवाला मार्केटमधली ती धुंद संध्याकाळ, लिंबूवाला चाळीतली वरच्या मधल्यावरची एक अंधारी खोली, लाकडाच्या फटीफटीतून प्रकाश पाजरतोय, बसायला खाली लिंबांची रिकामी पोती, आजूबाजूला लिंब घरंगळत आहेत आणि अवघ्या वातावरणात भरून राहिलाय लिंबांचा ताजा गंध. या अशा वातावरणात दादा प्रभू या जोडगोळीनं अनेक अजरामर गीतांना जन्म दिला. लिंब लोण उतरता अशी का, म्हणजे आसपासची लिंब बघून ते सुचलंय अशातला भाग नाही, पण एकंदरीतच हा लिंबांचा ताजेपणा, हा लिंबांचा टवटवीतपणा त्या लिरिलमध्ये मी नाही कधी अनुभवला, पण या लिरिक्समध्ये मात्र नेहमी अनुभवतो. असंच एक तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यातल्या सदैव ताज्या आणि टवटवीत राहणाऱ्या क्षणावरचं तितकंच ताजं आणि टवटवीत गीत आली हासत पहिली रात, सादर करतायत सीमा चंद्रगुप्त.
पति चरणावर प्रीत कल्पिता